नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंय क्रांती दिसाची शासकीय कार्यावळ आयज पणजे आझाद मैदानाचेर जाली. विकसीत भारत 2047 मोख दवरतना गोंयकारांनी मुखार येवचे, मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांचे आवाहन. जागतीक योग दिसाचे फाटभुंयेर गोंय सरकारान राज्यांत योगाच्यो वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजीत केल्या. आतां पुराय खबरो. गोंय क्रांती दिसाची पणजे आझाद मैदानाचेर शासकीय कार्यावळ जाली. ह्यावर उलयतना मुखेलमंत्र्यान म्हळें,
राम मनोहर लोहिया हांच्यानी क्रांतीची ज्योत गोंयांत पेटयली. डॉक्टर लुईस मेनेझीस हांच्या ओसळणा ह्या घरांत ते खरें म्हणजे विश्रांती घेवपाक आयले, बट विश्रांती थंयच उरली आनी तांच्यानी गोंयांतूय परत एकदा क्रांती सुरवात केली. खरी क्रांतीची ज्योत पेटयल्या उपरांत रोखडेंच आमकां स्वतंत्र मेळपाक जाय आसलें, बट भारत देश स्वतंत्र जाल्या उपरांत तब्बल आमकां 14 वर्सां उशीर लागलो. आनी म्हणून तर कितलेशेच स्वतंत्र सैनिकांक आपल्या जिवाचो आपल्याक बलिदान दिवचें पडलें. हयात आसा आनी हयात ना त्या सगळ्या स्वतंत्र सैनिकाच्या त्यागाक लागून आमकां 19 डिसेंबर 1961 ह्या दिसा आमकां स्वतंत्र मेळ्ळें.
क्रांती दिसाचे लोकांक परबी दितना विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी म्हळें,
जून 1946 ह्या दिसा गोंयांत ज्योत जी पेटयल्ली त्या वेळार जेन्ना दोतोर राम मनोहर लोहिया आसोलनाच्या गांवांत जेन्ना आयिल्लो आनी ताका गमोवन आयले की जे गोंयकारांचे एक्सप्लॉयटेशन जाता त्या पद्दतीन आख्खे गोंयकारांक आमच्या फ्रिडम फायटरांक जेन्ना गमोवन आयले की दोतोर राम मनोहर लोहिया गोंयांत आयिल्लो आसा म्हणून हजारांनी लोक उलो तेणे त्या दिसाक दिलो. आनीक जे भाषण जे तेणे केले लोहिया मैदानाचेर ही कीट जी पेटोवपाक जाय आशिल्ली अगेन्स्ट द सिव्हील डिसओबिडियन्स
सुटके झुजाऱ्यांनी ज्या परजळीत गोंयचे सपन पळयले ते गोंय आता साकारला. मुळाव्या साधन सुविधा सयत मानवी उदरगत 100% साक्षरता आर्थिक सामाजिक रित्या विकसित गोंय राज्य आता साकारला असे मुख्यमंत्र्यांनी म्हणे. विकसित भारत 2047 मोख दवरतना विकसित गोंय 2037 करपा खातीर आता परत एकदा गोंयकारांनी जात कात धर्म राजकारण कडेक दवरून स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर मुखार येवचे. गोंयाक आता डिजिटल आनी तंत्रगिन्यानाचो उपयोग करून सक्षम करपाच्या नदरेंतल्यान काम करप गरजेचें आसा अशें मुखेलमंत्र्यान म्हळां.
आयच्या ह्या क्रांती दिनाच्या दिसा समेस्त म्हज्या गोंयकारां कडेन मागता की चलात उठात, परत एकदा जागे जायात आनी विकसीत गोवा 2037 पर्यंत आमकां हें गोंय विकसीत राज्य म्हणून हाडपा खातीर तुमचो सगळ्यांचो आस्पाव आपल्या परीन जरी तुमी केलो आसत जाल्यार आमकां चड उशीर लागचो ना. आमी सगळे मतभेद म्हणजे जातीचे आसतले, धर्माचे आसतले, पॉलिटिकल आसतले, हे सगळे मतभेद सायडीक दवरून विकसीत गोवा 2037 हे करपा खातीर सदोदीत फुडें रावचे, तत्पर रावचे इतकेच आयच्या दिसा मागता.
गोवा क्रांती दिसा निमतान उलयतना गोंय मुक्ती खातीर आपल्या जिणेचो त्याग केल्ल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांक आळगां ओपून शेतीमंत्री रवी नायक हांणी गोंयांत परकी राजवटींतल्यान मुक्त करपा खातीर राष्ट्रवादी फुडारी आनी स्वातंत्र्य सैनिक डॉ राम मनोहर लोहिया हांणी दिल्ल्या मोलादीक योगदानाचें स्मरण केलें. गोंय क्रांती दीस हो शौर्य आनी त्यागाचे प्रतीक जावन आसा. गोंय मुक्ती चळवळीत स्वातंत्र्य सैनिकांनी पुर्तुगीज सत्तेआड धाडस आनी त्यागाच्या भावनेन लढो दिलो आनी तांणी केल्ले धाडस आनी त्यागाक लागून 19 डिसेंबर 1961 दिसा गोंय पुर्तुगीज राजवटींतल्यान मुक्त जाले अशें समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी उलयतना सांगले. गोंय क्रांती दीस हो शौर्य आनी त्यागाचे प्रतीक जावन आसा. गोंय मुक्ती चळवळीत स्वातंत्र्य सैनिकांनी पुर्तुगीज सत्तेआड धाडस दाखयले. तांणी पुर्तुगीज सत्तेआड आवाज करून गोंयच्या लोकां मदीं मुक्ती चळवळीची कीट पेटोवपी राष्ट्रवादी फुडारी आनी स्वातंत्र्य सैनिक डॉ राम मनोहर लोहिया आनी गोंयच्या सुटके झुजाऱ्यांच्या गुडसाक नमन केलें आनी आयच्या तरणाट्या पिगेन स्वातंत्र्याचो आनंद घेता आसतनाच समाजा प्रती आपले कर्तव्य लक्षांत घेवन काम करपाचो उलो मारलो. आमदार दिगंबर कामत, उल्हास सुयेकर, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, दक्षिण गोंय जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा, संशोधक अभिषेक रंजन सिंग, स्वातंत्र्य सैनिक वसंत नाईक, विद्यार्थी आनी नागरीक ह्या कार्यावळीक उपस्थित आशिल्ले. 19व्या गोंय क्रांती दिसा निमतान आयज गोंयचे राज्यपाल श्रीधरन पिल्लय हांणी आयज असोळणे हांगाच्या डॉ जुलियांव मिनेझीस हांच्या घराक भेट दिवन डॉ राम मनोहर लोहिया आनी डॉ जुलियांव मिनेझीस हांकां आर्गां ओंपली. ह्या दोनूय फुडाऱ्यांचो गोंय मुक्ती चळवळीत व्हड वांटो आसा अशें मत तांणी उक्तायलें. ह्यावर त्यांची घरकांना वेळीचे आमदार क्रुज सिल्वा, इतिहास संशोधक संजीव सरदेसाय, राजेंद्र केरकार आणि हेर मानेस्त हजर आशिले. उद्देगीक मळावेल्या भागधारकांकडे झाल्या एका चर्चेत गोव्यातल्या तरणाट्यांक रोजगाराची संधी मेळच्यो म्हण वेगवेगळ्या संस्थांकडे आपण उलयला असे मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांनी सांगला.
आम्ही जे म्हणताले की जॉब ऑपॉर्च्युनिटीज ना, सगळ्या असोसिएशनाकडे उलयल्या उपरांत तांचे म्हणले की कितलेशात मोठ्या प्रमाणात जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्यांच्याकडे अवेलेबल असते. ही खंत असा की गोव्यातले भुरगे जॉईन जायना, त्या खातीर आम्ही त्यांच्याकडे वेरियस इश्यूज डिस्कस केल्या उपरांत आमचे जे इश्यूज लक्षात आयले, एक म्हणजे पहिल्यात पहिली त्यांचा जो सेफ्टी आणि सेक्युरिटी ऑफ द जॉब ना, ही त्यांची खंत असा. आणि आम्ही त्यांच्याकडे उलवून त्यांचे बरेचसे इश्यू रिझॉल्व्ह करण्याचे ठरवले.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळेला ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्स चेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. जागतिक योग दिसाच्या फाटभुयेर गोय सरकारान राज्यात 21 जुनाक योगाच्यो वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजित केल्या अशी माहिती खेळ आणि युवार व्यवहार खात्याचे मंत्री गोविंद गावडे हांणी दिल्या. ताळगांव श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर योग दिसाची मुखेल कार्यावळ जातली. योग एका दिसापुरतोच करचो न्हय, तर दिशाक घटमूट आणि सशक्त पिळगी मेळोवपा खातीर योग हे बरे साधन असा. ताका लागून गोयकारांनी या योग दिसात वाटो घेवचो आणि सदांच योग करचो असं मंत्री गावडे हांणी म्हळां.
जितले जितले पार्टिसिपंट्स भुरगीं पार्टिसिपेट जातली तांकां सगळ्यांक टी शर्ट्स आणि जो तांकां मॅट्सूय थोडीशी दिवपाचो आमी तयारी केल्ली आसा. हेज्या पयलू आमी फक्त 250 मॅट्स आज पर्यंत आमी प्रत्येक तालुक्या लावचे सगळ्या कडेन, पूण हो एक लार्ज स्केलीचेर एक योग डे सेलिब्रेशन जावचो. इंटेन्शन इतलेंच आसा, योग डे ह्या दिसाच योग करप आणि मागीर ते सोडून दिवप. कारण म्हज्या सरकाराक गोंयच्या सगळ्या नागरिक जे असा त्यांना आरोग्याची काळजी असा, निदान त्या निमित्तान टोटल मास त्याचे अवेअरनेस जावचे. या दृष्टिकोनातल्यान प्रमोदजी सावंत जे हेल्थ मिनिस्टर आणि माझे डिपार्टमेंट या माध्यमातल्यान तिन्ही डिपार्टमेंटच्या माध्यमातल्यान त्याचा अवेअरनेस आम्ही करपाचे ठरवले असा.
राज्यातली अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेची मुखेल कार्यावळ योग संगम म्हापशाच्या पेडे संकुलात जातली. तर पर्यटन खात्याचा आंतरराष्ट्रीय योग दीस 21 तारखेक पोरण्या गोंयात जातलो आणि राज्यमंत्री श्रीपाद नायक या कार्यावळीचे मुखेल सोयरे असतले. गोयातल्या कंपन्यांनी गोयातल्या कंत्राटदाराची नेमणूक करची जेणेकरून गोयकारांक नोकरी मेळप शक्य जातले असे मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांनी सांगला. उद्देगाक गोयकारांक नोकरीत प्राधान्य दिवपासयत उण्यात उणे वेतन दिवचेच पडटले असे मुख्यमंत्र्यांनी सांगला. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांनी मंत्रालयात उद्योजक तसेच मजूर खात्याची बसका घेतली. या बसकेक अधिकारी हजर आशिले. बसके उपरांत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कुशळ कामगारांचा पगार वाढोवपाचो, कामगारां खातीर येरादारीची व्यवस्था, कामगारांक प्रशिक्षण वर्ग आयोजित करप, गोयात काम करपी खासगी कामगारांची वळेरी तयार करप असे निर्णय या बसकेत झाले. फोंड्या तालुक्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी 21 जुनाक जावपी आंतरराष्ट्रीय योग दिसाची तयारी सुरू केल्या. योग दिसाक फक्त 3 दिस उरिल्ल्यान तालुक्यातल्या विद्यार्थ्यांनी योग करपाक सुरवात केल्या, जाका लागून सगळेकडेन उमेदीचे वातावरण निर्माण झालं. योग समिती आणि हेर नामनेच्या योग संस्थेच्या मार्गदर्शनाखाला या संकुलात तालुका पातळीचेर योग कार्यावळ जातली. गोय पर्यटन खात्यांनी शिवोलेच्या सांजाव पारंपारीक बोट महोत्सव आणि सांस्कृतिक संघटनेच्या जोडपालवान दर वर्साप्रमाण अनुय लेगीत शिवोले सेंट एंथनी इगर्जेसामकार सांजाव 2025 आयोजन केलां. मुखेल सोयरे म्हणून पर्यटन मंत्री रोहन खंवटे हजर असतले, तशेंच शिवोलेचे आमदार डिलायला लोबो, कळंगूटचे आमदार मायकल लोबो, गोय पर्यटन उदरगत महामंडळाचे अध्यक्ष गणेश गांवकार आणि हेर मानेस्त हजर असतले. 21 तारखेसावन जर्मनी जावपी प्रतिश्ठीत 4 नेशन्स चॅम्पियनशिपात वाटो घेवपा खातीर कर्णधार अरजीत सिंग हुंडल हांच्या फुडारपणाखाला भारतीय कनिश्ठ दादल्यांचो हॉकी पंगड आयज भायर सरलो. पणजे वेळच्याय नोंद केला त्याप्रमाण कमाल तापमान 31.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर किमान 25.9 डिग्री सेल्सियस नोंद जाला. फाटल्या 24 वरांत पावसाची नोंद 10 मिलीमीटर जाल्या आणि खुपशा सुवातींनी नेटाचो पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आणि आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोय क्रांती दिसाची शासकीय कार्यावळ आज पणजे आझाद मैदानाचेर झाली. विकसित भारत 2047 मूग दवरतना गोयकारांनी मुखार येवचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांचे आवाहन. जागतिक योग दिसाच्या फाटभुयेर गोंय सरकारान राज्यात योगाच्यो वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजित केल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखाविल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25. नमस्कार.